नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्रीका मत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्किल इंडिया उपक्रमाक लागून असंख्य लोकांक फायदो जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अधोरेखित केला. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भर दिला की शांघाय सहकार्य संघटना एससीओन दहशतवाद फुटीरतावाद आनी अतिरेकवादाच्या मुद्द्याचेर कडक भूमिका घेवची. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हळ्यार युआयडीएआयन पालकांक 7 वर्सांनी ताचे वेल्या भुरग्यां खातीर अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट पुराय करपाचें आवाहन केलां. समोसा जलेबी आनी लाडू ह्या सारख्या अन्न उत्पादनाचेर चेतावणी लेबल्स जारी करपाचे निर्देश दिल्ल्याचो दावो करपी माध्यमाच्या खबरांक भलायकी मंत्रालयान भायर आयला. पीव्ही सिंधू, लक्ष्यसेन आनी दादल्यांची दोट्टी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आनी चिराग शेट्टी हांचे सयत आयज टोकियो जावपी जपान ओपन सुपर 750 सर्तीत आपली मोहीम सुरू करपाची आसात. आता पुराय खबरो. स्किल इंडिया उपक्रमाक लागून असंख्य लोकांक फायदो जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अधोरेखित केला. तांकां नवीन कुशळटाय आनी संधी निर्माण करून सक्षम केला. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी हांच्या सोशल मिडिया पोस्टाक जाप दितना मोदी हांणी म्हळें की ह्या मोहिमेक 10 वर्सां पुराय जाता आसतना सरकार ह्या मोहिमेवरवी कुशल आनी स्वावलंबी युवा शक्ती निर्माण करपाक वचनबद्ध आसा. प्रधानमंत्र्यान मुखार म्हळें की हे अभियान देशातल्या तरणाट्यांक नवीन कुशळटाय आनी जागतीक सर्वोत्तम पद्दतींनी कुशळ करपाचो संकल्प बळकट करता, जाका लागून भारताचे विकसीत भारताचे स्वप्न पुराय जातले. उत्तराखंडातल्या पिथोरागडात जाल्ल्या रस्तो अपघातातल्या जिवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख व्यक्त केलां. जखमींक बेगीन बरे जावचे अशी शुभेच्छा मोदी हांणी दिल्या आनी अपघातात प्रियजनांक वगडायल्ल्या विशीं शोक व्यक्त केला. तांणी प्रत्येक मरण आयिल्ल्या नातेवाईकांक पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतल्यान 2 लाख रुपयांची मदत जाहीर केल्या. जखमींक 50,000 रुपया दितले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भर दिला की शांघाय सहकार्य संघटना म्हळ्यार एससीओन दहशतवाद फुटीरतावाद आनी अतिरेकीवादाच्या मुद्द्याचेर कडक भूमिका घेवची. डॉ जयशंकर हांणी काल सांजे चीनातल्या तियानजिनात जाल्ल्या एससीओ परराष्ट्र मंत्र्याच्या परिषदेत भाग घेतलो. पहलगामातल्या दहशतवादी हल्ल्याचो संदर्भ दित तांणी म्हळें की धार्मीक फूट घालपाच्या उद्देशान जम्मू आनी काश्मीराच्या पर्यटन अर्थव्यवस्थेक कमजोर करपाक हे जाणून बुजून केल्ले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतल्या सध्याच्या अव्यवस्थेचेर उजवाड घालतना डॉ जयशंकर हांणी म्हळें की आर्थिक अस्थिरता वाढत आसा. भारतान एससीओत स्टार्टअप आनी नवोपक्रमांपासून ते पारंपारीक वखदां आनी डिजिटल भौशीक मुळाव्या सुविधा मेरेन कितल्याशाच क्षेत्रात कितलेशेच फुडाकार घेतल्या. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी चीनामधल्या द्विपक्ष संबंधांच्या हालीच्या घडामोडीबद्दल चीनच्या राष्ट्राध्यक्षांक म्हायती दिली. बसके वेळार तांणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या शुभेच्छाय भेटयल्यो.
Neighboring nations and major economies in the world today, there are various facets and dimensions of our ties. Measures towards normalizing our people-to-people exchanges can certainly foster mutually beneficial cooperation. It is also essential in this context that restrictive trade measures and roadblocks are avoided. Stable and constructive ties between India and China are not only to our benefit, but that of the world as well. This is best done by handling relations on the basis of mutual respect, mutual interest and mutual sensitivity.
नवी दिल्लीन ढाकाक फामाद चित्रपट निर्माते सत्यजीत रे हांची वडिलोपार्जीत मालमत्ता मोडपाच्या निर्णयाचेर पुनर्विचार करपाचे आवाहन केला. भारतानी बंगाली सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आशिल्ल्या ह्या प्रतिष्ठित इमारतीचे जतन करपाक मदत दिता म्हळा. मयनमन सिंग मधल्या ह्या इतिहासीक इमारतीक उडोवपाच्या हालचालीक गंभीर खेदाची बाब म्हणून वर्णन करून भारतान बांगलादेशाक दोनूय देशांच्या सामायिक संस्कृतीचे प्रतीक आशिल्ल्या वास्तूक संग्रहालयात रुपांतरीत करपाची विनंती केल्या. त्या खातीर सहकार्य करपाचे आश्वासनूय दिला. ही प्रतिष्ठीत आनी इतिहासीक इमारत सत्यजीत रे हांच्या आजोबा आनी प्रसिद्ध साहित्यीक उपेंद्र किशोर रे चौधरी हांची आशिल्ली. सध्या बांगलादेश सरकाराच्या मालकीची असलेल्या मालमत्ता जीर्ण अवस्थेत आसा. बांगलादेशी अधिकाऱ्याकडच्यान ही इमारत मोडटले अशा वृत्ता उपरांत परराष्ट्र मंत्रालयाची ही प्रतिक्रिया आयल्या. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आज उद्देगातल्या भागधारकांक कॉर्पोरेट सामाजीक जबाबदारी म्हळ्यार सीएसआर उपक्रम वाढोवपाक सामाजीक आर्थिक ऑडिट करपाचे आवाहन केले. वंचित लोकां मेरेन वचप आनी तांची कुशळटाय विकसीत करप हे ध्येय आसपाक जाय अशें गडकरी हांणी सांगले.
सीएसआर की व्याप्ति काफी बड़ी है, पर विशेष रूप से रूरल एग्रीकल्चर ट्राइबल इस सेक्टर में जल जमीन जंगल और जानवर आधारित काम करने की खूब आवश्यकता है. तो इसलिए जो और सामाजिक आर्थिक क्षेत्र से और पिछड़े हुए हैं, वो जो लास्ट मैन ऑफ द सोसाइटी है, उनके पास परिणामकारक रूप से अगर हम जाएंगे और केवल हम सेवा तो करते रहे पर सेवा से ज्यादा उनके प्रशिक्षण और स्किल को डेवलप करके उनके अपने पैरों पर अगर खड़ा करते हैं तो फिर हमें ज्यादा दिन उसके लिए कुछ करने की आवश्यकता नहीं होती.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हळ्यार UIDAI पालकांक 7 वर्सांनी ताच्या वेल्या भुरग्यां खातीर अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट पुराय करपाचे आवाहन केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान म्हळा की सध्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण 5 वर्सां परस कमी वयाच्या भुरग्याक विकासात्मक कारणाक लागून बोटांचे ठसे वा भुबुळ स्कॅन दिवपाची आवश्यकता ना. तातूंत अशें म्हळां की एकदां भुरगें 5 वर्सांचे जाले की हे बायोमेट्रीक अपडेट करप गरजेचें आसा आनी 5 ते 7 वयोगटांत पुराय केल्यार ही प्रक्रिया फुकट आसा. सद्या नियमा प्रमाण जर 7 वर्सांच्या वया उपरांत अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट पुराय जाले ना तर आधार क्रमांक निष्क्रीय करपाक शकतात. अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट प्रक्रिया पुराय करपाक UIDAI अशा भुरग्यांक आधारात नोंदणीकृत मोबायल नंबराचेर SMS संदेश धाडपाकूय सुरवात केल्या. बॉम्बाचे धमके उपरांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हळ्यार BSE गुंतवणूकदारांक आश्वासन दिलां की तांचे सगळे वेव्हार सामान्यपणान सुरू आसात. BSE मुंबय पोलीस आनी आपत्कालीन प्रतिसाद पंगडाचे तांचे बेगोबेग आनी वेवसायीक कारवाई बद्दल मनापासून आभार मानल्यात. आयज भारतात कृत्रीम बुद्धिमत्ता म्हळ्यार AI कौतुक दीस मनयतात. हो दीस जागतीक AI लँडस्केपांत देशाच्या वाडट्या भुमिकेचो उत्सव आसा. बेंगळुरू आनी हैदराबाद सारख्या तंत्रज्ञान केंद्रापासून ते ग्रामीण भागामेरेन AI देशातली भलायकी सेवा, शिक्षण, शेती, प्रशासन आनी उद्देगात परिवर्तन हाडटा. AI मदली भारताची प्रगती ही वर्सांवर्सा नियोजीत आनी तेक्याचो परिणाम आसा. सरकार AI फॉर ऑल विजन आनी AI खातीर राष्ट्रीय रणनितीचो उद्देश AIचो वापर फक्त आर्थिक वाडी खातीरूच न्हय तर जीवन सुदारपाक, समावेश सुनिश्चित करपाक आनी समानतेक प्रोत्साहन दिवपाक करता. भारताचो AI प्रवास 1960च्या दशकात सुरू जालो. सुरवातीच्या संगणक विज्ञान संशोधनात तो सुरू झाला. 1980 ज्ञान आधारित संगणक प्रणाली प्रकल्पात एक व्हड पाऊल उखले. 1990च्या दशकात CDAC सारख्या संस्थांनी सुपर कॉम्प्युटिंग आणि सुरुवातीच्या AI कामात प्रगती केली. 2000च्या दशका मेरेन TCS, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या IT कंपन्यांनी AI गुंतवणूक करपाक सुरुवात केल्या तर विद्यापीठांनी एक मजबूत प्रतिभा पूल तयार केला. हाज यात्रेक वचपी भाविकांक सौदी अरेबिया सरकाराकडच्यान बेगोबेग नाव नोंदणी करपाक सांगला अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हांणी दिल्या.
received very strict timeline from the government of Saudi Arabia for Hajj arrangements. In view of this, I appeal all pilgrims interested in proceeding for Hajj 2026 to apply immediately through the Hajj Committee of India website or Hajj Suvidha app. The last date for submitting the Hajj application is 31st July 2025. Let us all work together to ensure a smooth and timely Hajj process this
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 75व्या वर्साच्या निमतान भारत सरकाराच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अन्वेषा 2.0 ह्या नावान एक प्रश्नमंजुषा सर्त आयोजित करता. ही कार्यावळ 18 जुलय गोयातल्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यां खातीर आयोजित केल्या. इत्सुक महाविद्यालयात त्यांच्या प्राचार्या मार्फत ro.png-fod@nic.in या ईमेला वरवी संपर्क साधपाक शकतात. समोसा, जलेबी आणि लाडू यासारख्या अन्न उत्पादनांचे चेतावणी लेबल्स जारी करपाचे निर्देश दिल्याचा दावो करपी माध्यमांच्या खबरांक भलायकी मंत्रालयान भायर आला. एका निवेदनात मंत्रालयान म्हळां की हे माध्यमांचे वृत्त दिशाभूल करपी, चुकीचे आणि निराधार आसा. मंत्रालयान स्वतंत्रपणान एक सल्लागार जारी केला जो कामाच्या सुवातींनी भलायकीपूर्ण निवड करपाक एक फुडाकार आसा. ते वेगवेगळ्या कामाच्या सुवातींनी जशे लॉबी, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बसकेच्या कुडीत वेगवेगळ्या अन्नपदार्थात असलेली चरबी आणि चढ साखरेच्या हानिकारक सेवनाबद्दल जागृकताय निर्माण करपाखातीर बोर्ड लावपाचो सल्लो दिता. हे बोर्ड मोठेपण वा लठ्ठपणा आड लढपाक सद्दां याद करून दिवपाक आसात जे देशान झपाट्यान वाडटा. भलायकी मंत्रालयाच्या सल्लागारात विक्रेत्याकडच्यान विकपी अन्न उत्पादनांचेर चेतावणी लेबल्स जारी करपाचे निर्देश दिल्ले ना आनी ते भारतीय स्नॅक्सा खातीर वेचीक ना. ते भारताच्या समृद्ध स्ट्रीट फूड संस्कृतीक लक्ष करनात असे मंत्रालयान म्हळां. बॅडमिंटनात 2 फावटी ऑलिंपिक पदक जिंकपी PV सिंधू, लक्ष्य सेन आणि दादल्यांची दोट्टी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हांचे सयत आज टोकियो जावपी जपान ओपन सुपर 750 सर्तीत आपली मोहीम सुरू करपाचे आसात. बुद्धिबळात भारताची आर वैशाली, हरिका द्रोणवल्ली, कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख आज जॉर्जियाच्या बटुमी शहरात जावपी फिडे बायलांच्या विश्वचषकाच्या 4थ्या फेरीत प्रवेश करतले. भारतीय हवामान खात्यान आज बिहार, कर्नाटक, दर्यादेग, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडात काय सुवातींनी घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचो अदमास दिला. ओडिशा, पंजाब, उपहिमालयन, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि उत्तराखंडातही ह्या फुडल्या दिसांनी दडकांनी पावस पडपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. स्कील इंडिया उपक्रमाक लागून असंख्य लोकांक फायदो जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भर दिला की शांघाय सहकार्य संघटनान दहशतवाद फुटीरतावाद आनी अतिरेकीवादाच्या मुद्द्याचेर कडक भुमिका घेवची. युआयडीएन पालकांक 7 वर्सांनी ताचे वयल्या भुरग्यां खातीर अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट पुराय करपाचें आवाहन केलां. पीव्ही सिंधू, लक्ष्यसेन आनी दादल्यांची दुट्टी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आनी चिराग शेट्टी हांचे सयत आयज टोकियो जावपी जपान ओपन सुपर 750 आपली मोहीम सुरू करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.